नवम सर्ग भगवान राम व भरत यांची भेट, अयोध्या नगरीला भरताचे प्रत्यागमन आणि श्री रामचंद्राचे अत्री मुनींच्या आश्रमाकडे गमन. श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, त्यानंतर सीता व राम यांच्या चरणचिन्हाने युक्त अतिशय सुंदर आणि पवित्र अशा श्री रामांच्या आश्रमस्थानाच्या सन्नीस भरत आनंदाने गेला. तेथे वज्र, अंकुश, कमल, ध्वज इत्यादीने युक्त आणि पृथ्वीसाठी अतिशय मंगल अशा श्री रामांच्या चरणांची चिन्हे भरताने सर्वत्र पाहिली. तेव्हा शत्रुघ्नासह भरत त्या चरणरजामध्ये लोळू लागला. तो मनात म्हणू लागला, श्री रामांच्या चरणकमलांच्या चिन्हाने अंकित झालेली भूमी मी पाहत आहे. अहो, मी खरोखरच अतिशय धन्य आहे. ब्रह्मा इत्यादी देवसमूह आणि सर्व वेद या चरणरजाचा शोध सतत घेत असतात. अशा प्रकारे अत्यंत अद्भुत प्रेमरसाने ज्याचे मन भरले होते, ज्याचे चित्त रघुनाथांच्या चिंतनात घडून गेले होते व ज्याचे वक्षस्थ आनंदाश्रूने भिजून गेले होते, असा भरत हळूहळू श्री रामांच्या आश्रमाजवळ पोहोचला. दुर्वादलाप्रमाणे श्यामल शरीर असणारे, दीर्घ नयन असणारे, जटारूपी मुकुट धारण करणारे, नवीन वल्कले परिधान केलेले, प्रसन्न मुख असणारे, तरुण अरुणाप्रमाणे तेज असणारे, शुभ लक्षणे जनक कन्येकडे पाहत असणारे आणि ज्यांच्या चरणकमलांची सेवा लक्ष्मण करीत होता असे श्री रघुनाथ तेथे बसलेले जेव्हा भरताने पाहिले, तेव्हा हर्षाने तसेच शोकाने तो त्यांच्याकडे त्वरेने धावत गेला आणि त्याने त्यांचे चरणयुगल पकडले. दीर्घ बाहू असणाऱ्या श्रीरामाने त्याला आपल्या दोन हाताने उठवले, आलिंगन दिले आणि आपल्या नेत्रातील अश्रूंचा त्याच्यावर वर्षाव केला. नंतर त्याला आपल्याजवळ बसवून त्याला पुन्हा पुन्हा आलिंगन दिले. त्यानंतर तहानेने व्याकुळ झालेली गाय ज्याप्रमाणे पाण्याकडे धावत जाते त्याप्रमाणे रामांना पाहण्याची इच्छा असणाऱ्या त्या सर्व कौसल्या इत्यादी माता त्वरेने पुढे झाल्या. आपल्या आईला पाहून श्रीराम चट दिशी उठले आणि त्यांनी मातेच्या पायांना वंदन केले. तेव्हा तिने दुःखाने डोळ्यात आशीर्वाद आणून पुत्राला मिठी मारली. त्यानंतर इतर मातांना सुद्धा रघुनंदन श्रीरामाने नमस्कार केला. मुनिश्रेष्ठ वशिष्ठ आलेले आहेत हे पाहिल्यावर त्यांनाही साष्टांग नमस्कार घातला आणि मी धन्य आहे असे ते वारंवार म्हणू लागले. योग्यतेप्रमाणे सर्वांनाच बसण्यास सांगून रघुश्रेष्ठ राम बोलले, सांगा, माझे पिताजी कुशल आहेत ना? माझ्या वियोगाने अतिशय दुःखी झालेल्या पिताजीने मला काय आज्ञा केली आहे? तेव्हा वशिष्ठ त्यांना म्हणाले, हे रघुनंदना, तुमच्या वियोगाने दशरथ महाराजांचे मन अतिशय उद्विग्न झाले होते. तुमचे चिंतन करीत आणि हे रामा, हे रामा, हे सीते, हे लक्ष्मणा असे म्हणत त्याने आपले प्राण सोडले. कानाला शूलाप्रमाणे वाटणारे ते गुरूंचे शब्द ऐकल्यावर हाय मी मेलो असा विलाप करीत श्रीराम लक्ष्मणासह एकदम जमिनीवर कोसळले. त्यावेळी सर्व माता आणि इतर उपस्थित असणारे लोकही रडू लागले. मग श्री रामचंद्र म्हणू लागले, हाय बाबा, हे दयाळू पिताजी, मला टाकून देऊन तुम्ही कुठे गेलात? हे महाबाहो, मी आता अनाथ झालो आहे, यापुढे माझे लाड कोण करील? नंतर सीता आणि लक्ष्मण याने यापेक्षाही खूपच विलाप केला. जेव्हा शांतीपूर्ण वचनाने वसिष्ठाने त्यांचा तो शोक निवारण केला, मंदाकिनीवर जाऊन आणि तेथे स्नान करून ते सर्वजण शुचिर्भूत झाले. तेथे त्या सर्वांनी महाराज दशरथांना जलांजली दिली. नंतर लक्ष्मणासह श्रीरामाने पिंडदान केले. आमचे जे अन्न आहे तेच अन्न पितरांना चालेल असे स्मृतीने सांगितले आहे असे म्हणून इंगुली फळाचे पिंड बनवून व त्यावर मध घालून रामाने पिंडदान केले. त्यानंतर डोळे दुःखाशीने भरलेले श्रीराम पुन्हा स्नान करून आश्रमाकडे परतले. इतर सर्वजणही पुष्कळ वेळ रडले आणि त्यानंतर स्नान करून श्रीरामांच्या आश्रमाकडे परत गेले. त्या दिवशी सर्वांनी उपवास केला. नंतर दुसऱ्या दिवशी मंदाकिनीच्या निर्मळ जळात स्नान करून भरताने आश्रमात बसलेल्या श्रीरामाजवळ जाऊन त्याला म्हटले, अहो राम, अहो महाभाग, तुम्ही स्वतः आपल्यावर राज्याभिषेक करून घ्या. हे पैतृक राज्य तुमचेच आहे, तुम्ही त्याचे पालन करा. तुम्ही माझे ज्येष्ठ बंधू आहात म्हणून तुम्ही मला पित्याप्रमाणे प्रजेचे पालन करणे हाच क्षत्रियांचा धर्म आहे. तेव्हा नाना प्रकारच्या यज्ञाने यजन करून वंशाचा तंतू सुरक्षित ठेवण्यासाठी पुत्रांना जन्म दिल्यानंतर ज्येष्ठ पुत्राला राज्यसिंहासनावर बसवून मग तुम्ही वनात जा. हा काही तुमचा वनवासाचा काळ नाही. तुम्ही माझ्या प्रसन्न व्हा, माझ्या मातेने जे काही वाईट कर्म केले आहे ते तुम्ही लक्षात घेऊ नका, आमचे रक्षण करा. असे बोलून त्याने भक्तीपूर्वक प्रभू रामचंद्रांचे चरण आपल्या मस्तकावर घेतले आणि जमिनीवर दंडवत घातले. त्याला झट दिशी उठवून श्रीरामाने अतिशय प्रेमाने आपल्या जवळ बसवले आणि प्रेमाने डोळे ओले झालेले श्रीराम हळूहळू भरताशी बोलू लागले. वत्सा, मी आता जे सांगणार आहे ते तू ऐक. तू आता जे सांगितलेस ते खरे आहे, तथापि पिताजी मला म्हणाले आहेत की 14 वर्षे तू दंडकारण्यात राहून त्यानंतर अयोध्या नगरात प्रवेश कर. यावेळी हे संपूर्ण राज्य मी भरताला दिले आहे. याचा अर्थ असा की त्यावेळी पिताजीनेच हे राज्य तुलाच दिले आहे, ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. तसेच त्याने मला दंडकारण्याचे राज्य दिले आहे, ही सुद्धा गोष्ट अगदी स्पष्ट आहे. म्हणून आपण दोघांनी अतिशय प्रयत्नपूर्वक पित्याचे वचन पूर्ण करायला हवे. या उलट पित्याच्या वचनाचे उल्लंघन करून जो स्वेच्छेने वागतो तो जिवंत असतानाच मेल्यासारखा होतो आणि तो शरीर पडल्यावर नरकात जातो. म्हणून तू राज्य सांभाळ व मी दंड करण्याचे रक्षण करतो. तेव्हा भरत रामाने बोला, कामुक मूढ बुद्धीच्या स्त्रीने वश केलेल्या भ्रांत चित्त आणि उन्मत्ताच्या पित्याने जर काही सांगितले असेल तर ते सत्य आहे असे समजून ते ग्राह्य मानायचे नसते. बुद्धिमान मनुष्य भ्रांत माणसाचे वचन खरे मानित नाही. श्रीराम म्हणाले, स्त्री वश झालेल्या कामुक तसेच मूढ बुद्धी अशा राजाने तसे म्हटलेले नाही. सत्यवादी पिताजी कैकेयी मातेला पूर्वी कबूल केलेले वर देण्यासाठी वचनबद्ध होते. जर त्यांनी तसे केले नसते तर वचनभंग झाला असता या भीतीमुळे ते वर दिले होते. महान पुरुषांना नरकापेक्षा सुद्धा असल्याची भीती अधिक वाटते. माता कैकेयीला दिलेल्या वचनानुसार पित्याने सांगितलेले हे सर्व मी करीन असे सांगून मी सुद्धा त्यांना खरेखुरे आश्वासन दिले आहे. रघुकुळात जन्मला असताना मी माझे वचन असत्य कसे बरे करू. अशा प्रकारे रामाने उच्चारलेले वचन ऐकल्यावर भरत त्यांना म्हणाला, हे सुव्रता, तुमच्याप्रमाणेच वल्कल वस्त्र धारण करून मी तुमचा प्रतिनिधी म्हणून 14 वर्षे वनात राहीन. तुम्ही सुखाने राज्य करा. श्रीराम म्हणाले, पित्याने हे राज्य तुलाच दिले आहे आणि मला वनवास दिला आहे. जर मी त्याच्या विपरीत करीन तर असत्य हे पूर्वीप्रमाणे जसेच्या तसे राहील. भरत म्हणाला, ठीक आहे, तुम्ही वनातून परत येणार नसाल तर मी सुद्धा तुमच्याबरोबर वनात येतो आणि लक्ष्मणाप्रमाणे तुमची सेवा करतो. असे न झाल्यास मी प्रायोपवेशन करून या माझ्या शरीराचा त्याग करेन. अशा प्रकारे मनात दृढ निश्चय करून त्याने उन्हामध्ये गर्भ पसरले व पूर्वेकडे तोंड करून तो भरत खाली बसला. भरताचा तो हट्ट पाहून श्रीराम अतिशय विस्मयचकित झाले. मग रघुनंदन श्रीरामाने गुरु वशिष्ठांना डोळ्याने खून केली. तेव्हा ज्ञानामध्ये श्रेष्ठ अशा वशिष्ठाने भरताला एकांतात म्हटले, वत्सा, मी सांगतो ते निश्चित असे गुह्य आहे, ते तू ऐक. राम हे प्रत्यक्ष भगवान नारायण आहे. पूर्वी ब्रह्मदेवाने त्यांच्याकडे प्रार्थना केली होती, त्यानुसार रावणाचा वध करण्यासाठी विष्णू नारायण हे दशरथाचा पुत्र म्हणून जन्माला आले आहेत. नारायणाची योगमाया ही सुद्धा जनकाची कन्या म्हणून जन्माला आली आहे आणि शेष नाग हा सुद्धा लक्ष्मण म्हणून जन्माला आला आहे. तो नेहमी रामाच्या बरोबर मागे जात असतो. रावणाला ठार करण्याची इच्छा असल्यामुळे ते अरण्यात जातील यात काहीही शंका नाही. कैकेयीने जे वरदान मागितले आणि जे काही निष्ठुर भाषण केले ते सर्व तिने देवांच्या प्रेरणेनुसार केले आहे. असे जर नसते तर ती असे कसे बोलली असती. म्हणून हे वत्सा, श्रीरामाने परत यावे हा तुझा हट्ट असतो, तू सोडून दे. तेव्हा या मोठ्या सैन्यासह मातांना बरोबर घेऊन तू अयोध्या नगरीला परत जा. कुळासकट रावणाचा वध करून राम लवकरच परत येतील. गुरूंचे हे शब्द ऐकून भरत विस्मित होऊन म्हणाला, आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारले. तो श्रीरामांच्या जवळ जाऊन त्यांना म्हणाला, हे राजेंद्रा, जगाला पूज्य असणाऱ्या तुमच्या पादुका राज्य करण्यासाठी मला द्या. तुमचे आगमन होईपर्यंत मी त्या पादुकांची सेवा करीत राहीन. असे बोलून दोन दिव्य पादुका भरताने श्रीरामांच्या दोन चरणांमध्ये घातल्या. भरताची ती अतिशय भक्ती पाहून रामाने भरताला त्या दोन पादुका मोठ्या प्रेमाने दिल्या. रत्नांनी भूषित अशा त्या दिव्य पादुका घेऊन भरताने श्रीरामांना पुन्हा प्रदक्षिणा घातली आणि पुन्हा पुन्हा प्रणाम केला. भक्तीने गदगद झालेल्या वाणीने भरत पुन्हा असे म्हणाला, 14 वर्षे संपल्यानंतर अगदी पहिल्याच दिवशी हे रामा, तुम्ही जर परत आला नाहीत तर मी अग्नीत प्रवेश करीन. ठीक आहे असे म्हणून श्रीरामाने त्याला जाण्यास निरोप दिला. तेव्हा सर्व सैन्य वसिष्ठ शत्रुघ्न सर्व माता आणि मंत्री यांच्यासह बुद्धिमान भरताने परत जाण्याची तयारी केली. त्यावेळी डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूने व्याकुळ झालेली कैकेयी एकांतस्थानी हात जोडून श्रीरामाने म्हणाले, अरे रामा, माझे मन मायेमुळे मोहित झाल्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली आणि म्हणून मी तुझ्या राज्याभिषेकात विघ्न निर्माण केले. माझ्या या दुष्टपणाची तू क्षमा कर, कारण क्षमा करणे हेच साधूंचे वैशिष्ट्य असते. तू साक्षात विष्णू आहेस, अव्यक्त आणि सनातन परमात्मा आहेस. माया मनुष्य रूपाने तू सर्व जगाला मोहित करीत आहेस. तुझ्याच प्रेरणेने लोक शुभ किंवा अशुभ कर्मे करीत असतात. हे संपूर्ण विश्व तुझ्या अधीन आहे. साहजिकच स्वतंत्र नसणारे हे जग स्वतः काय करू शकेल. ज्याप्रमाणे कठपुतळ्या सूत्रधाराच्या इच्छेनुसार नाचत राहतात, त्याप्रमाणे अनेक रूपे धारण करणारी ही मायारूपी नर्तकी तुझ्या अधीन आहे. आणि शत्रू दमना, देवांचे कार्य करू इच्छिणाऱ्या तुझ्याकडूनच प्रेरित होऊन मी आपल्या दुष्ट बुद्धीने हे अतिशय पापी कर्म केले. देवांना सुद्धा अगोचर असणार तू आज मला कळून आला आहेस. हे विश्वेश्वरा, हे अनंता, माझे रक्षण कर. हे जगन्नाथा, तुला नमस्कार असो. मी तुला शरण आले आहे. तुझ्याविषयीच्या ज्ञानरूपी तलवारीने तू पुत्र, वित्त इत्यादींच्या बाबतीत असणारा माझा स्नेहरूपी पाश तोडून टाक. कैकेयीचे वचन ऐकल्यावर स्मित करून रामचंद्र म्हणाले, हे महाभागे, तू जे आता बोललीस ते खोटे नाही, ते खरेच आहे. देवांच्या कार्यसिद्धीसाठी मीच प्रेरणा दिलेली तुझी वाणी तुझ्या मुखातून बाहेर पडली, या बाबतीत तुझा दोष कसला? आता तू परत जा. हृदयात रात्रंदिवस माझे चिंतन करीत तू सर्व बाबतीत स्नेहरहित हो. माझ्या भक्तीमुळे लवकरच मुक्त होऊन जाशील. सर्व ठिकाणी माझी समदृष्टी आहे, त्यामुळे मला कोणीही अप्रिय किंवा प्रिय नाही. आपणच निर्माण केलेल्या पदार्थाचे ठिकाणी ज्याप्रमाणे जादूगार हा राग अथवा द्वेष ठेवत नाही, त्याप्रमाणे कुणाचेही ठिकाणी माझा राग आणि द्वेष नाही. दो पुरुष ज्या प्रकाराने मला भसतो त्याला अनुसरून मी त्याच्याकडे लक्ष देतो. अगं आई, माझ्याच मायेने ज्यांची बुद्धी मोहित झाली आहे असे लोक सुखदुःख इत्यादीने युक्त असे मनुष्यरूप धारण केलेला मी आहे असे समजतात, ते लोक मला माझ्या खऱ्या स्वरूपात जाणत नाहीत. संसाराच्या भयाला दूर करणारे असे माझ्या विषयीचे ज्ञान हे तुझ्या ठिकाणी उत्पन्न झाले आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. माझे स्मरण करीत तू घरातच राहा, तू कर्माने लिप्त होणार नाहीस. श्रीरामाने असे सांगितल्यावर कैकेयीला आनंद आणि विस्मय वाटला. रामाला प्रदक्षिणा घालून आणि जमिनीवर मस्तक टेकून व शेकडो वेळा प्रणाम करून कैकेयी आनंदाने घरी निघाली. इकडे अमात्य सर्व माता व गुरु वसिष्ठ यांच्यासह भरत हा सुद्धा रामाचं चिंतन करीत तातडीने अयोध्या नगरीस गेला. सर्व नगरवासी आणि ग्रामवासी लोकांना अयोध्येमध्ये यथायोग्यपणे राहण्यास सांगून उदार बुद्धी असणारा भरत स्वतः मात्र नंदीग्रामात गेला. तेथे एका सिंहासनावर श्रीरामांच्या पादुका भक्तीने कायमच्या स्थापन करून भरत गंध फुले अक्षता इत्यादी राजोचित सर्व सामग्रीने रामांची पूजा करण्याचे व्रत दररोज पाळू लागला. इंद्रियांचे दमन करून फळे आणि मुळे यांचे भोजन करीत जटा आणि वल्कलया धारण करून व ब्रह्मचर्य पाळून तो शत्रुघ्नासह खाली जमिनीवर झोपू लागला. पृथ्वीवरील जितकी म्हणून राजकार्य येत तितकी सर्व तो रघुश्रेष्ठ भरत योग्य प्रकारे पादुकांना निवेदन करीत असे. अशा प्रकारे श्रीरामांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत आणि दिवस मोजीत रामांच्या ठिकाणी मन अर्पण करून भरत एखाद्या साक्षात ब्रह्मर्षीप्रमाणे राहू लागला. इकडे मुनींच्या समयेत श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्यासह चित्रकूट पर्वतावर काही काळ राहिले. सीता आणि लक्ष्मण यांच्यासह श्रीराम चित्रकूट पर्वतावर राहत आहेत हे कळल्यावर त्यांचे दर्शन घेण्याच्या इच्छेने जवळपासच्या नगरात राहणारे लोक नेहमी तेथे येऊ लागले. त्या लोकांचा सततचा संपर्क पाहून आणि दंड करण्यात येण्याच्या आपल्या कार्याचा विचार करून श्रीरामाने तो पर्वत सोडला. त्यानंतर सीता आणि लक्ष्मण यांच्यासह राम अत्री ऋषींच्या अतिशय उत्तम असलेल्या आणि जनसंपर्काने रहित असलेल्या आश्रमात गेले. तो आश्रम सर्व प्रकारे सुखाने राहण्यास योग्य होता. संपूर्ण तपोवनाला प्रकाशित करीत आश्रमात बसलेल्या त्या मुनीजवळ जाऊन आणि त्यांना दंडवत प्रणाम करून श्रीराम म्हणाले, अहो मुनीश्वर, मी राम तुम्हाला अभिवादन करीत आहे. पित्याची आज्ञा शिरोधार मानून मी दंड करण्यात आलो आहे. यावेळी वनवासाच्या निमित्ताने का होईना आपले दर्शन झाल्याने मी कृतार्थ झालो आहे. श्रीरामांचे हे वचन ऐकल्यावर आणि श्रीराम हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत असे जाणून मुनिवराने अतिशय भक्तीने त्यांची विधिवत पूजा केली. वनातील फळाने त्यांचा ज्यांचा आदर सत्कार केलेला आहे व जे आसनावर बसले आहेत अशा रघुत्तमांना सीतेला व लक्ष्मणाला ते मुनी प्रसन्न होऊन असे बोलले. माझी पत्नी अनुसया या नावाने विख्यात आहे. ती अतिशय वृद्ध आहे. तिने पुष्कळ काळ तपश्चर्या केली आहे. ती धर्म जाणणारी आणि धर्मावर प्रेम करणारी आहे. ती आत आहे. हे शत्रुघ्न रामा, सीतेला तिची भेट घेऊ दे. तेव्हा ठीक आहे असे म्हणून कमलनयन रामचंद्राने जानकीला सांगितले, हे कल्याणी जा, देवी अनुसयेला नमस्कार करून लवकर ये. ठीक आहे असे म्हणून सीतेने श्रीरामांच्या वचनाप्रमाणे केले. आपल्या पुढे दंडवत घातलेल्या सीतेला पाहून अनुसयेचे मन अतिशय आनंदित झाले. आदरपूर्वक तिला आलिंगन देऊन मुली सीते असे म्हणून आणि भक्तीने युक्त होऊन विश्वकर्म्याने निर्माण केलेली दोन दिव्य कुंडले आणि दोन निर्मळ रेशमी वस्त्रे अनुसयेने तिला दिली. तसेच सुंदर अनुसयेने सीतेला दिव्य अंगराग दिला आणि ते म्हणाले, हे कमलमुखी सीते, हा अंगराग लावल्यामुळे तुझ्या शरीराची शोभा कधी क्षीण होणार नाही. हे जानकी, पातिव्रत्याचे पालन करीत तू नेहमी श्रीरामांच्या मागोमाग जा. तुझ्यासह श्रीराम सुखरूप सीतेत पुन्हा घरी परत जाऊ. त्यानंतर यथायोग्य रीतीने सीतेसहित श्रीरामांना तिने भोजन घातले. पुन्हा हात धरून ते श्रीराम आणि लक्ष्मण यांना म्हणाले, हे रामा, ही सर्व भुवने निर्माण करून त्यांच्या रक्षणासाठी देव मनुष्य तिर्यक प्राणी यांचे देह तुम्ही धारण करता, तथापि तुम्ही त्या देहांच्या गुणांनी लिप्त होत नाही. सर्व विश्वाला मोहात टाकणारी तुमची माया ही सुद्धा तुम्हाला भीत असते. इथे श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे अयोध्याकांडे नवम सर्ग समाप्त. अयोध्याकांड समाप्त.